किती पैसा कमवला म्हणजे माणूस श्रीमंत समजावा, सांगा बरं. आज इतकी सुंदर गोष्ट वाचली ना मी की मला वाटलं की तुमच्या सोबत पण ती शेअर करायला हवी. सांगतो तुम्हाला, सुपर हिट्स 93.5 FM पर सबसे पहले तो आपका वेलकम है. मैं हूँ रेड एफ एम का बैचलर अकी और 11:22 का यहाँ पर टाइम है. बुधवार का दिन है, सो वेरी गुड मॉर्निंग टू ऑल. की जी सुंदर गोष्ट मी वाचली ना ती तुम्हाला ऐकवतो. किती पैसा कमवला म्हणजे माणूस श्रीमंत समजावा, याचे फार छान उत्तर ना आपल्या संत तुकाराम महाराजांनी दिले आहे. नीती धर्माचे आचरण ठेवता यावे, मुलाबाळांचे रक्षण करता यावे, आई वडिलांची काळजी घेता यावी, अब्रूने जगता यावे, इतका पैसा जवळ असला ना तरी तो मनुष्य श्रीमंत समजावा. ग्रंथ समजल्याशिवाय संत समजणार नाही आणि संत समजल्याशिवाय भगवंत समजणार नाही. मला तर खूप आवडलं, आय होप तुम्हाला आवडलं असेल. धूम धडाका सुरू करते आने वाला सुपर हिट गाना और साथ में अरिजित सिंह, सारी गलियां में बैडमैन फिल्म स्टारिंग अक्षय कुमार, राधिका आप्टे, सरम कपूर, रेड एफएम बजाते रहो.